डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर। अंधार रात्री आकाशावर उगवलेला तेजोमय दैदिप्यमान तारा, कुशल शिल्पकार, एक झंझावात, एक आंदोलन, अन प्रचंड पर्वतासारखा आधारस्तंभ, आणि हो एक हळुवार वाऱ्याची झुळूक सुद्धा। दिवसभर राब राब राबून उपाशी पोटात दोन घास टाकण्यापूर्वी आपल्या लेकरांच्या भुकेची चिंता करणारी मायाळू आई म्हणजे बाबासाहेब। अशा महामानवाची जीवनगाथा जर ओजस्वीपणानं मांडायची असेल तर संगीतापेक्षा अन्य कुठलं माध्यम प्रभावी ठरेल? रमेश थेटे, प्रखर, जबरदस्त, अनमर्मस्पर्शी लेखणीनं नटलेला कवी, गीतकार आणि मधुर भावुक सुरेल आवाजाचा गायक, भीमराव आंबेडकरांच्या कर्तबगारीला हुबेहूब मांडणाऱ्या रमेश थेटेंच्या गीतांना अनस्वराला अत्यंत भारदस्त अशा प्रकारचं सौंदर्य मिळवून दिलं ते गुणवान आणि गोड स्वराच्या गायिका अनुराधा पौडवाल यांनी। आणि हा सगळा सुरेल स्वरांचा मेळ जमवून आणला ख्यातकीर्त संगीतकार ललित सेन यांच्या भावस्पर्शी संगीतानं। बाबासाहेबांच्या जीवनाच्या विविध छटांनी बहरलेली या कॅसेटमधील गाणी म्हणजे एक सुरम्य पण मनाला हेलावून सोडणारा हवा हवासा प्रवास। तर निघूया प्रवासाला आता। बाबा, शून्यातून विश्व निर्माण करणारा कनवाळू चित्रकार, रंग दिला तू बाबा, तुटके मोडके घरटे छान झाले बघ, काय म्हणू तुला, तू आमची आण आहेस, तू आमचा मान आहेस, अन आहेस तू जगाची शान।
रंग दिला तू चित्र काढले, रंग दिला तू चित्र काढले, रंग दिला तू चित्र काढले, झाले अंथरुणावर काटे रुतले रक्त सांडिले, आयुष्याच्या अंथरुणावर काटे रुतले रक्त सांडिले, वाळवंतन उजाड वाटा वाळवंत
बाबा तू
जगाची शाळा बाबा तू जगाची शाळा बाबा तू जगाची शाळा सखारे दया घना तू ज्ञान जरारे तू तसोबती तू तसखारे दया घना तू ज्ञान जरारे महाड चेते पानी चित्रकारिले जाले झलटे छान बाबा तू जगाची शान बाबा तू जगाची शान